105.5 रेड एफएम वर 8:31 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये चायना भारतानं चीन मधून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि सोबतच मोबाईल सह इतर काही उत्पादनं जी आहेत त्यांच्या आयातीवर आता बंदी घातलेली आहे. त्यामुळे एकूणच इंडियन मार्केट आपल्या चायना फोन पासून मुक्त होईल असं जर असं वाटायला लागलेलं आहे. एकूणच हॉरिबल प्रकार होता, चायनाने कचरा करून टाकला होता सगळ्या फोनचा. तो एक डायरेक्ट ट्रेंड सुरू झाला होता, आठवतो तुम्हाला, म्हणजे एक फार जुनी गोष्ट नाही, 4-6 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. प्रत्येकाच्या हातात एक नंबर भारी दिसणारा फोन, तो जेव्हा वाजायचा तेव्हा लक्षात यायचं, भाई आहे चायना आहे, बाकी काही नाही आहे. हा उघड प्रकार आहे. मॉर्निंग नंबर 1 मध्ये ओरिजिनॅलिटी ही सब कुछ है, ओरिजिनॅलिटी को सलाम करते हुए ढिंक चिका फ्रॉम ढिंक चिका सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.